93.5 Red FM.
Alare ala sangram ala.
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम. सुपर गीक गॉड्स कॉन्टेस्ट मध्ये माझ्या बरोबर दोघेही सुपर गीक गॉड्स आहेत, हर्षवर्धन आणि आदिती. पहिला प्रश्न यांच्या दोघांच्या डोक्यावरनं गेलाय. ला एकोचे 2800 रुपयाचे हेडफोन्स दोघांपैकी एकालाही मिळणार नाहीत की काय असं वाटायला लागलंय मला. बरं, पुढचा प्रश्न. रॅम, आर ए एम, रॅमचा फुल फॉर्म काय?
रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी.
अरे मित्रा, तू त्याच्यापेक्षा रॅमचा फुल फॉर्म संग्राम म्हटला असतं तरी चाललं असतं. तू मला रॉमचा फुल फॉर्म सांगितलास.
तुला रॅमचा फुल फॉर्म पाहिजे ना?
मला रॅम हवाय. ए, तू कुठे काम करतेस ग पोरी?
एक मिनिट,
रॅमचा
फुल फॉर्म काय?
अगं,
रॅन्डम ऍक्सेस मेमरी.
रॅन्डम ऍक्सेस मेमरी.
अगं, पण तू इको तर म्हणाली.
इको.
आणि कोणाला प्रश्न विचारला तर? कोणाला प्रश्न विचारला? अरे झाले, ती जिंकले, बरोबर उत्तर दिले तिने. तू कोणाला प्रश्न विचारलास? कुणी उत्तर दिलं ते?
एक मिनिट, एक मिनिट.
ल बोलल्यावरती मग उत्तर द्यायचं होतं ना.
अरे तू ल, ती इको म्हणणार.
मग तिने इको म्हणलं.
म्हटलं म्हटलं.
कॉलिंग कॉलिंग.
बरोबर.
त्याचं नाव काय?
दिशान.
दिशान, कॉंग्रॅच्युलेशन. तुला मी हेडफोन्स देतोय. आणि ते एक दिशांच्या गाण्यात घाल आणि एक स्वतःच्या कानात घाल. नाही
हो, चालेल चालेल.
आपण हरावं अखिर. हर्षवर्धन.
हा बोला.
थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मित्रा.
हा थँक्यू. संग्राम बोलतो, पुणेकर बोलतो, रेड एफ एम बजाज.
संग्राम बोलतो म्हणूनच पुणेकर बोलतो, रेड एफ एम बजाज.
उद्या सकाळी ल इको तर्फे हेडफोन्स नाही, अख्खाच्या अख्खा सुपर फोन देणार मी तुम्हाला 10,999 रुपयाचा. रजिस्टर करायचं असेल तर लगेच जा facebook.com/RJ संग्राम रेड एफ एम या माझ्या पेजवर. 93.5 रेड एफ एम बजाते रहो. ते लाईक करा, शेअर करा, तिथे टाकलेल्या पोस्ट खाली तुमचं नाव टाका आणि मला तुमचा फोन नंबर मेसेज म्हणून पाठवा बरं का, माझ्या इनबॉक्स मध्ये. तिथे बाहेर पोस्ट करू नका. कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम पर जाते.